सुपरहिट गाण्यानंतर पुन्हा एकदा मी आकांक्षा इथे हजर झाली आहे तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी ओनली ऑन सुपरहिट्स 93.5 रेड एफएम. शादी या करियर, ये सवाल पहले ही टीवी इंडस्ट्री के एक्ट्रेसेस को बहुत ज्यादा परेशान किया करता था. बिकॉज लग्न झालं मुलं झाले की इंडस्ट्री त्यांना सोडावी लागली. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे परिधी शर्मा, जिला आपण तेरे मेरे सपने या सिरियल मध्ये डेब्यू करताना पाहिलं होतं. आणि जोधाच्या रोलमुळे तिला स्वतःची ओळख मिळाली होती जोधा अकबर सिरियल मध्ये. पर उसके बाद उनकी शादी हो गई और वो इंडस्ट्री से डिसअपीयर हो गई. लेकिन ये तो पहले की बात है ना, अब तो हमारी दया बहन यानी की दिशा वखानी ने कंडीशंस के साथ ही सही लेकिन कमबैक करना फाइनल तो किया है. इन शॉर्ट, वक्त बदल रहा है, सोच बदल रही है, ये यहाँ पर हमें पता चलता है. 93.5 रेड एफएम बजाते रहो.